नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज गोरखपुरात उत्तर प्रदेशातल्या पहिल्या महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठाचे आयज उक्तावण करतली. केंद्रीय घरमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आणि नवी दिल्लीत सगळ्या राज्यांच्या आणि केंद्रीय प्रदेशांच्या सहकार मंत्र्या वांगडा मंथन बसकाची येजमानकी सांभाळली. केंद्रीय प्रदेश लडाख प्रशासन आणि आर्थिक वर्षा संघराज्यातल्या गट अ आणि ब राज्यपत्रीत पदांचेर थेट भरती करपावयल्या पिराय मर्यादेचेर एक सूट दिवपाचो निर्णय घेतला. नेतृत्व पावसाच्या सक्रिय टप्प्याक लागून हिमाचल प्रदेशातल्या सामान्य जिणेचेर व्हड परिणाम झाला. भुयका बुट्टी आणि व्हड पावसा खातीर राज्यातल्या जायत्या जिल्ह्यातल्या दिसपट्ट्या जिणेत आडमेळी आयल्या. आता खबरो विस्तारान. केंद्रीय घरमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आणि नवी दिल्लीत सगळ्या राज्यांच्या आणि केंद्रीय प्रदेशांच्या सहकार मंत्र्या वांगडा मंथन बसका केली. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 मनोवपा खातीर ही कार्यावळ घडोवन हाडल्या आनी मंथन बसकेचो हेत म्हळ्यार चालू आशिल्ल्या येवजण्यांचो नियाळ घेवप, यशस्वीपणाचे मूल्यांकन करप आणि भारतात सहकारी चळवळ घटमूट करपा खातीर सहकार्यांक चालना दिवपा खातीर एक गतीशील मंच दिवप. देशात बऱ्याच काळासावन चलत आयिल्ल्या सहकार्याची परंपरा परतून सुरू करपाच्या हेतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सहकार मंत्रालयाची थापणूक केल्या. आणि सध्याची स्थिती मतीत दवरून तांणी सांगले, नरेंद्र मोदी सरकार सत्तेर आयले उपरांत देशात सामाजिक बदल आणि उदरगतीची नवी नदर उभी झाल्या. देशातल्या दर एकल्या रोजगार निर्माण करपा खातीर सहकार हो एकूच पर्याय असे तांणी सांगले. ह्या क्षेत्रात व्हड संधी आशिल्ल्यान देशातल्या लाखांनी लहान शेतकार आणि गावगिऱ्या लोकांच्या कल्याणा खातीर संवेदनशीलताय सहकार परतून सुरू करपाक जाय असे अमित शाह हांणी सांगले. फुडल्या 5 वर्सात देशात एकूय गाव सहकारी संस्था नासतना उरचो न्हय आणि सहकारी खात्याचा उपेग करून हे ध्येय साध्य करपाक जाय असे नरेंद्र मोदी सरकाराचे ध्येय असा असे तांच्यांनी मुखार म्हळे. दर एका राज्यात त्रिभुवन सहकारी विद्यापीठाकडेन संबंधित आशिल्ली एकूय तरी सहकारी प्रशिक्षण संस्था आसची असे आव्हान केंद्रीय सहकार मंत्री हांणी केला. राष्ट्रीय सहकारी धोरणूय बेगीन जाहीर करतले, जे 2025 ते 2045 मेरेन लागू जातले असे तांणी सांगले. राष्ट्रीय सहकारी धोरणातल्यान त्या राज्याचे सहकारी परिस्थिती प्रमाण दर एका राज्याचे सहकारी धोरण तयार करतले आणि विशिष्ट उद्दिष्टां थारायतले असे तांणी सांगले. राज्य सहकारी मंत्र्याच्या कृषी मंत्र्या वांगडा सैमीक शेतीक चालना दिवपाक वावुरचे, जाका लागून भौशीक भलायकी आणि ग्रहांचे बरेपण दोन्ही सुनिश्चित जातले असे तांच्यांनी सांगले. खाजगी गुंतवणूक ही भांडवल एकठांय करपाक, उत्पादकता आणि नवनिर्माण वाढवपाक तंत्रीक कार्यक्षमता वापरपाक शक्त असा असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी सांगले. समावेशक आणि टिकाऊ अर्थिक वाढ करपा खातीर ह्यो क्षमता गरजेच्यो असात असे तांणी सांगले. काल स्पेनातल्या सेवियात संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केल्ल्या 4थ्या आंतरराष्ट्रीय उदरगत अर्थिक परिषदेत उलोवप करतना तांणी सांगले, FDI प्रवासात उतार चढाव आणि संसारिक अनिश्चितताय वाढून आशिल्ल्यान कारण खाजगी गुंतवणूक उदरगत अर्थिक पालवाचो म्हत्वाचो स्त्रोत म्हूण उभी जाल्या. खाजगी भांडवल प्रभावीपणान एकठांय करपा खातीर घटमूट आंतरराष्ट्रीय सहकार आणि घटमूट घरगुती सुदारणांचो मेळ घालून बहुपक्षीय रणनितीची गरज असा असे तांणी सांगले. अर्थमंत्र्यांनी 7 धोरणात्मक क्षेत्रांचो उल्लेख केलो. तातून घटमूट देशी आर्थिक बाजारपेठ जोखीम हाताळपा खातीर आणि गुंतवणूक संद वाढोवपा खातीर संस्थांनी सुदारणा, मिश्र अर्थिक उपलब्धताय आणि आसपाव जाता असे तांणी सांगले. घटमूट देशी आर्थिक बाजारपेठ ही गुंतवणूक करपाचो मुखेल आधार असे तांणी सांगले. मुळाव्या साधन सुविधा आणि उद्योजकांक आर्थिक आधार दिवपा खातीर भारतान आणि बँकिंग व्यवस्था आणि भांडवल बाजारपेठ घटमूट करपाचे यत्न केलात असे तांणी ह्या वेळार सांगले. आयज अमेरिकेतल्या वॉशिंग्टन DC जावपी स्कॉड परराष्ट्र मंत्र्याच्या बसकेत विदेश व्यवहार मंत्री Dr. S. जयशंकर ओनू 21 जानेवारी वॉशिंग्टनात जाल्ले परराष्ट्र मंत्र्याच्या निमाणे बसकेत जाल्ले चर्चेचेर स्कॉड परराष्ट्र मंत्री उबारतले असे परराष्ट्र मंत्रालयान निवेदनात म्हळे. प्रादेशिक आणि जागतिक घडामोडीविषयी, खास करून भारत पॅसिफिक संबंधित घडामोडीविषयी मतांचं आदान प्रदान करतले. आणि भारतात आयोजित करपाच्या स्कॉड लिडर्स शिखर सभेच्या आदल्या दिसा वेगवेगळ्या स्कॉड उपक्रमांचेर जाल्ल्या प्रगतीचो नियाळ घेतले. मुक्त आणि उक्त्या भारत पॅसिफिकाची वाटून घेतलेली नदर मुखार व्हरपाच्या हेतान नव्या प्रस्तावांचेरूय मंत्री चर्चा करतले अशें निवेदनात म्हळां. आयज दिल्लीत 19 किलो वजनाच्या वेपारी LPG सिलिंडराचो दर 58.50 रुपया उणो झालो. दिल्लीतल्या वेपारी LPG गॅस सिलिंडराचो किरकोळ मोल आता 1,665 रुपया झाला असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL कंपनीन जाहीर केला. मजगती कोलकातात वेपारी LPG दर 57 रुपया, मुंबईत 58 रुपया आणि चेन्नईत 57.50 रुपया उणो केला. देशातल्या सिलिंडराच्या दरात कसलोच बदल जाऊ ना. दिल्लीत 15 वर्सां परस पोरणे पेट्रोल वाहनांक आणि 10 वर्सां परस पोरणे डिझेल वाहनांक आयच्यान इंधन मेळचे ना. दिल्ली सरकारान आयुष सोपी वाहनांक इंधन दिवपाचेर बंदी घालपा खातीर मानक संचालन प्रक्रिया SOP जारी केला. आणि अशा वाहनांक संबंधित नाका जाल्ल्या सगळ्या इंधन वेपाराचो लॉग सांबाळपाचो आदेश पेट्रोल पंपाक दिल्लो. संपिडीत सैमीक वाहू CNG वाहनांक स्टेशनाचेर इंधन नाका म्हणचे ना अशें SOP म्हळां. राष्ट्रीय राजधानीतल्या सगळ्या पेट्रोल पंपाक थारायिल्ल्या पिराय पुराय केल्ल्या वाहनांक पेट्रोल आणि डिझेल पुरवण करची न्हय अशें हवेचो दर्जो वेवस्थापन आयोगान निर्देश केला. पाळो नाशिल्ल्या काळांतरान गेल्ल्या वाहनांक इंधन मेळपाचेर मर्यादा घालून हवेचो दर्जो सुदारपाचो हो निर्णयाचो हेत आसा. भारत हवामान खात्यान फुडले 5 ते 6 दीस वायव्य मध्य आणि उदेंत भारतातल्या जायत्या वाठारांनी सक्रीय पावसाची परिस्थिती चालू उरतली असो अदमास काढला. अस्तंत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि ओडिसा हाचेर आयज पावस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. हरियाणा, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, उदेंत, राजस्थान, गुजरात राज्य, झारखंड हाचेर आयज एकसुरे सुवातेर पावस पडटलो असोय अदमास हवामान खात्यान उक्तायला. जाल्यार कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा, अस्तंत बंगाल आणि सिक्कीम हाचेर अशीच परिस्थिती हवामान खात्यान उक्तायला. तशेंच बिहार, दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेश आणि जम्मू काश्मीर, लडाख आणि मुझफ्फराबाद हाचेर एकसुरे सुवातेर वीज पडपा वांगडाच गडगड्यासयत वादळी पावसाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. फाटले 3 दीस चालू आशिल्लो पावस आयज उणो जाला. पावस थांबिल्ल्यान वेगवेगळ्या वाठारांतले रस्ते नेटान निवळ करपाचें काम सुरू आसा आनी इबाडिल्ल्या रस्त्यांची दुरुस्ती पुराय नेटान सुरू आसा. राज्यातले 100 परस चड ग्रामीण लिंक रस्ते अजूनय भुंयकापात लागून बंद आसात. राज्यातल्या मुखेल न्हयांची उदकाची पातळी वाढल्या. संवेदनशील वाठारांचेर अधिकाऱ्यांनी बारीक नदर दवरल्या. ऋषिकेशात गंगा न्हंयची पातळी वाढिल्ल्यान पुलीस पंगड लोकांक सुरक्षीत सुवातेर रावपाचे आवाहन करतात. मजगती उत्तर काशी, देहरादून, तहरी, पौरी, रुद्रप्रयाग, नैनिताल आणि बागेश्वर जिल्ह्यातल्या कांय वाठारांनी फुडले 2 दीस व्हड प्रमाणान पावस पडटलो असे हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. हेर वाठारा खातीर हळदुळो इशारो जारी केला. जाल्यार थंयच्या रहिवाशांनी सामान्य जतनाय घेवपाचो सल्लो दिला. नेतृत्व पावसाच्या सक्रीय टप्प्याक लागून हिमाचल प्रदेशातल्या सामान्य जिणेचेर खूप परिणाम झाला. भुंयकाप, उदक भरप आणि व्हड पावसाक लागून राज्यातल्या जायत्या जिल्ह्यांनी दिसपट्ट्या जिणेंत आडमेळी आयल्यात. न्हंयो आणि व्हाळ पुराय वेगान व्हांवतात. मजगती शिमला हांगच्या हवामानान केंद्रान 6 जुलय मेरेन राज्यातल्या चडशा वाठारांनी व्हड प्रमाणांत पावस पडपाची शिटकावणी दिल्या. खात्यान थळाव्या प्रशासनाक सादूर रावपाचो उलो मारला आणि लोकांक सादूर रावपा खातीर तांकां सांगला. परतून एक फावटी मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज गोरखपुरात उत्तर प्रदेशातल्या पहिल्या महायोगी गुरू गोरखनाथ आयुष विद्यापीठाचे उक्तावण करतली. केंद्रीय घरमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आणि नवी दिल्लीत सगळ्या राज्यांच्या आणि केंद्रीय प्रदेशातल्या सहकार मंत्र्या वांगडा मंथन बसकेचे येजमानकी सांबाळी. आणि इतल्यान ह्यो खबरो सोपल्यो. आयकूंक रावत राष्ट्रीय खबरो सांजेच्या 6:30 वरांचेर.